नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका प्रादेशिक खबरो दिता. गोयांत युनिफाईड पेन्शन येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. तशेंच मंत्रिमंडळान कम्युनिदाद जमनींची राखण करपा खातीर एक म्हत्वाचो निर्णय मान्य केला. जमनीच्या वापराचे नेम पाळपाविशीचे प्रस्न सुटावे करपा खातीर कलम 31A लागू केला. हो निर्णय कम्युनिदाद प्रशासकांक अनधिकृत जमनीच्या वापराची चौकशी करपाक आनी अशा घडणुकांचेर नियंत्रण दवरपाक अधिकार दिता. ज्या कामा खातीर कम्युनिदादची जमीन दिल्या त्याच कामा खातीर आता तिचो वापर करप बंधनकारक आसा. तशेंच केंद्र सरकारान लागू केल्ल्या युनिफाईड पेन्शन येवजणेक राज्य सरकारान लेगीत मान्यताय दिल्या. परवरी मंत्रालयान काल राज्य मंत्रिमंडळाची बसका जाली. बसके उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिल्या. घर, शिक्षणिक संस्था, उद्देग वा सरकारी प्रकल्पा खातीर कम्युनिदाद जमीन दितात. दिल्ल्या कामा खातीरूच तांचो वापर आता करचो पडटलो. नगर नियोजन, पिडीए, नगरपालिका, पंचायत वा हेर खंयच्याच यंत्रणेक जमनीचो वापर बदलपा खातीर एनओसी दिवपाक मेळची ना अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. तशेंच केंद्र सरकाराची युनिफाईड पेन्शन येवजण गोंय सरकाराच्या कर्मचाऱ्यांक लेगीत लागू जातली. केंद्रान ऑगस्ट म्हयन्यांत युपीएसएक मान्यताय दिल्ली. 25 वर्सांच्या सेवे उपरांत निमण्या 12 म्हयन्यांच्या सरासरी 50% रक्कम पेन्शन म्हूण मेळटली. कर्मचाऱ्यांच्या मरणा उपरांत कुटुंबियांक 60% रक्कम पेन्शन म्हूण मेळपाची हमी येवजणेंत आसा. उण्यांत उणे 10 वर्सांच्या सेवे उपरांत म्हयन्यांक 10,000 रुपया पेन्शन म्हूण मेळपाची तजवीज येवजणेंत आसा. राज्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी आणि महाविद्यालयांनी 17 सप्टेंबर सावन सुरू झाल्या स्वच्छता 15शीचो समारोप 2 ऑक्टोबराक जातलो. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मध्यवर्ती संकल्पनेखाला स्वच्छता 15शीच्यो कार्यावळी जातल्यो. 2 ऑक्टोबर हो दीस सबंद देशभर स्वच्छताय दीस म्हूण पाळटात. ह्या दिसा राष्ट्रीय सेवा येवजण अधिकारी आणि विद्यार्थी दर्यावेळो नितळसाण वावर करतले. एनएसएस स्वयंसेवक पोस्को घेतिल्ल्या गावांनी नितळसाण कार्यावळी. एकदा वापरांत येवपी प्लास्टीक एकठांय करप आनी विलो लावपा खातीर खाशेली मोहीम आखतले. नितळसाणीच्या वावरांत सगळ्यांनी वांटेकार जावचे अशे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना गोंय विभागान केला. दिशा चॅरिटेबल ट्रस्टान गोंयच्या हुशार दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर 23व्या अखिल गोंय चित्रकला सर्तीचे आयोजन केला. चित्रकला सर्त शेनवारा 5 ऑक्टोबर 2024 दिसा क्लब गॅस्परडायस हॉल मिरामार हांगा जातली. सर्तीन गोंयच्या 29 विशेष शाळांतल्यान सुमार 270 दिव्यांग भुरगीं वांटो घेतली. कोंकणी भास मंडळाचे आदले अध्यक्ष प्रशांत नायक हांका अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 62व्या अधिवेशनाचे येवकार अध्यक्ष म्हूण वेचून काढले. हे अधिवेशन 26 आनी 27 ऑक्टोबराक मडगांवच्या रवींद्र भवनांत जातले. हे अधिवेशन कोंकणी भाषा मंडळान आयोजित केला. ह्या अधिवेशनांत केरळ, कर्नाटक, गोंय आनी महाराष्ट्रांतले प्रतिनिधी हाजीर रावतले. ह्या अधिवेशनांत विद्यार्थ्यांक आनी तरणाट्यां खातीर आयोजकांनी खाशेली कार्यावळ आखल्या. ह्या अधिवेशनांत कोंकणी भास आनी शिक्षण, समाज, तंत्रगिन्यान, संस्कृताय आदी विशयांचेर खाशेले परिसंवाद जातले. 26 ऑक्टोबराक सकाळी परिषदेचे उक्तावण आनी 27 ऑक्टोबराक दनपरा समारोप सुवाळ्यांत परिषद सोपतली अशें कोंकणी भास मंडळान उजवाडायिल्ल्या पत्रकांत म्हळां. मुरगांव तालुका विभागीय शिक्षण अधिकारी संचालनालया वतीन काल रवींद्र भवन बायणा हांगा जाल्ल्या खाशेल्या कार्यावळींत मुरगांव तालुक्यांतल्या फाटल्या 1 वर्सा भितर निवृत्त जाल्ल्या 30 शिक्षकांचो सत्कार जालो. मुखेल सोयरे म्हणून ह्या वेळार परवरी शिक्षण खात्याच्या डीएटी विभागाचे पालवी संचालक डॉ दीपक गायतोंडे मुखेल सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. ह्या वेळार उलयताना गायतोंडे हांणी म्हळां, सध्याच्या परिस्थितीन शिक्षक वेवसाय हो शिक्षकां खातीर आव्हानात्मक असलो तरी समाज घडोवपाच्या नदरेंतल्यान ताका खूप महत्व आसा. टीचर म्हणून रिटायर झालो तरी समाजातलो ताचो मान कायम उरता. हाचो विचार करून दरेका शिक्षकान आपल्या पदाक न्याय दिवपाचो यत्न करचो. अर्ज या संस्थेचे पालवी संचालक जुलियाना लोहार हांचे या वेळार उलोवप जाले. मुरगांव तालुका आयोजित समितीन मुखेल प्राचार्य मारिया रॉड्रिगीस क्वेल्लो हांणी येवकाराचे उलोवप केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.